أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين، الصلاة والسلام على خاتم النبيين وآله الطيبين الطاهرين المعصومين. اللهم صل على محمد وآل محمد. صلوات پڑھو محمد وعلى محمد، صلى على محمد وعلى آل محمد. کل جی غیر حاضری ہے کام پوج، ایکڑو دفعہ وری اواں جی خدمت میں حاضر آئیں. بنیادی طور تے سوالات اگر اواں وٹ کچھ ہوجن تو بھلے سوالات کرو انشاءاللہ. ایک سوال یہ تھو جی سوال سوال ہے करबला में यज़ीद जे लश्कर मां केतिरा मारिया विया ऐं अहले बैत जो काफ़िलो वापसि मदीने कॾहिं पहुतो आहे। मारिजी वञण वारनि जो तादादु मूंखे मालूम न आहे, बाबा न को तारीख़ में को चङे नमूने सां लिखियलु आहे, अहले बैत जी वापसी कॾहिं थी आहे इन जी काई तारीख़ मौजूदु कोन्हे। अलबत इहो ज़रूरु आहे त कुझु अरसे खां पोइ वापसि मोटिया आहिनि। शहादत सालसा जो वजूद कॾहिं पियो आहे वजूद विझंदड़ केरु आहे? अगरि त हिन शहादत सालसा मां मुराद अली अलाम जी विलायत आहे त उहो गदीर ऐं उनखां अॻु में जेको आहे मौजूदु आहे। बाक़ी कलमो अव्हां जे ख़िदमत में अर्ज़ु करे चुको आहियां त कलमे में इहो अली वलीला चवणु इहो असां पाण जेको आहे मुस्लमाननि जी ईजाद आहे, रसूल करम ठाहे कोन ॾिनो आहे। रसूल करम जन ला इला इल्लल्लाह मुहम्मद रसूलल्लाह ठाहे कोन ॾिनो आहे। रसूल करम जो दौर जो कलमो जेको आहे कलमे शहादत हुयो, हीअ बाद में मुस्लमाननि असां जेको आहे पंहिंजे ईमान जे इज़हार तौरु जेको आहे ठाहियो आहे। सो इन्हनि मामलनि में ज़्यादा तवजो जी काई ज़रूरत कोन्हे का, छो त इहे इन तरह जी जेको आहे कोई शरी दीनी कोई हैसियत नथो रखे। कलमे तयबा असां नालो रखियो आहे, हिनजो नबी अकरम जो नालो कलमे तयबा कोन रखियो आहे। असुल कलमो कलमे शहादत आहे जंहिंसां माण्हू गैर मुस्लमान मुस्लमान थींदो आहे। इहो रसूल अकरम खां पोइ जेको आहे मुस्लमाननि पंहिंजे ईमान जे इज़हार तौरु अरबीअ में जेको आहे बयानु कयो आहे, जंहिं मुस्लमान खे जेको भलो लॻो उहो जेको आहे ठहियो आहे। हज़रत अकील जी औलाद जी क़ुर्बानी करबला जे वाक़े में घणी मिले थी। औलाद जाफ़र तयार जी ऐं छो न उनजो सबबु छा आहे? हज़रत जाफ़र तयार जे औलाद मां बि जेको आहे उहो शहीद आहिनि। असां वटि मसइलो इहो आहे त असां जेके आहिनि उहे सभिनी शुहदा जा नाला कोन था बयानु कयूं। सवाल इहा त इमाम हुसैन अलाम ॾे जिननि ऐं फ़रिश्तनि जो नुसरत लाइ अचणु लुहूफ़ में बाहे ऐं इमाम उनखे वापसि कयो छो? अगरि फ़क़ति इंसाननि लाइ मौला इंसाननि लाइ मदद घुरिजे हा त अलाह फ़रिश्ता मोकिलिया छो? छा छा कमु हिन कानून करबला में नाफ़िस थियो? ख़बर न आहे अलाए छा आहे जेको आहे सम्झ में नथो अचे। अलबत जेको आहे जिन्हनि ऐं मलाइकनि जो अचणु जेको आहे उहो इहो सिर्फ़ु ॿुधाइणु आहे त असां हिन इमाम जा पाबंद आहियूं, इताअत गुज़ार आहियूं। बाक़ी जिन्हनि ऐं इंसाननि जी मदद जे ज़रिए अगरि नबी ऐं इमाम दुश्मननि खे जिहाद जे मैदान मां भॼाए कढे त पोइ मोमिननि जी ज़रूरत बि कोन पवंदी। तंहिंजे करे असल में जिहाद ख़ुदि आज़माइश आहे मोमिननि जी, ताकी ख़बर पए त केरु जेको आहे अचे थो केरु नथो अचे। इमाम नबी मौजज़े जे ज़रिए ज़िंदगी बसर न आहे कंदो, इहे मौजज़ा आहिनि। तंहिंजे करे मौजज़ो सिर्फ़ु इन लाइ हूंदो आहे ताकी इमाम इहो साबित करे सघे या नबी इहो साबित करे सघे त मां ख़ुदा जे तरफ़ आहियां, बसि मौजज़ो इन हद ताईं हूंदो आहे। अॻिते जेको आहे न हूंदो आहे, अॻिते आम जेके बि तरीक़ा आहिनि जेके आम माण्हुनि जा आहिनि उन्हनि खे इस्तेमालु कयो वेंदो आहे। वरना नबी ऐं इमाम असांजे लाइ मिसाल न बणजंदा। हुननि जिन्हनि सां जेको आहे गॾिजी जिहाद कयो, असां वटि त जिन हूंदा ई कोन, पोइ कारो जिहाद कंदासीं? मिसाल न बणजंदा। नबीअ सां त फ़रिश्ता गॾु हुया, तंहिंजे करे जेका जिहाद कयो, असां सां फ़रिश्ता कोन्हनि, असां कीअं जिहाद कयूं? मिसाल न बणजंदा। तंहिंजे करे नबी इमाम वटि इहे कुवतूं हूंदे बि उहे इस्तेमालु न आहे कंदो। अख़लाक ऐं आदत में फ़र्क़ु बयानु कयो, अख़लाक खे कीअं सुञाणो ऐं आदत खे कीअं सुञाणो? जी अख़लाक जेको आहे इंसान बाक़ाइदा पंहिंजे इरादे सां कोशिशि कंदो आहे, उन खां पोइ इहो इंसान जे अंदर में वजूद में ईंदो आहे। जीअं अर्ज़ु कंदो रहियो आहियां त जेकॾहिं नमाज़ इंसान इन लाइ अदा कंदो ताकी इंसान बंदो बणिजे, त हाणे इहा नमाज़ आहिस्ते आहिस्ते हुन में जेको आहे उहो बंदो बणिजणु बंदगी पैदा कंदी। अगरि न कंदो त इहा बंदगी पैदा कोन थींदसि। तंहिंजे करे अख़लाक उहे आदतूं आहिनि जेके इंसान पंहिंजे इरादे सां कुझु न कुझु कमु वर्ज़िश तौरु रियाज़त तौरु मुसलसल अंजाम ॾींदो आहे, जंहिंखां पोइ उहा शइ सिफ़त इंसान में पैदा थींदी आहे। मिसाल तौरु सचु ॻाल्हाइणु, कूड़ ॻाल्हाइणु। हाणे सचु हिकिड़ो दफ़ो ॻाल्हाइण सां सच जी आदत कोन पवंदी आहे, बार बार इंसानु सचु दोहराईंदो, पोइ सच जी आदत पइजी वियो। साॻे नमूने सां उबतड़ कूड़, हिकिड़ो दफ़ो कूड़ ॻाल्हाईं, इहो कूड़ जी आदत कोन पवंदसि, अख़लाक कोन थींदुसि, बार बार कूड़ दोहराईंदो, हाणे कूड़ जी आदत थींदसि, हाणे कूड़ हिन जे हिन अख़लाक आहे जेको की बद अख़लाकी आहे। त इहे जेके अख़लाक आहिनि इहे बार बार दोहराइण सां ऐं नियत इंसान जी हुजे उन सां जेके आहिनि उहे पैदा थींदा। ज़ंजीर ज़नी कुमा ज़नीअ जे बारे में महाराज जी मुख़्तलिफ़ फतवा छो आहे ऐं कुमा ज़नीअ जी शुरूआति कॾहिं खां थी ऐं किथां खां थी। ऐं कुमा ज़नी या खून कढण जो मसइलो जेको आहे इहो तक़रीबन कोई 150 साल पुराणो आहे, हिन खां अॻु में जेको आहे न हुयो। ऐं सभ खां पहिरियों जेको आहे उहो ईरान में सफ़वी बादशाहनि जे दौर में जेको आयो आहे, उन खां पोइ जेको आहे बाक़ी दुनिया में जेको आहे उहो फैलिजी वियो आहे। शुरूअ में मां तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु कयो त हिन हवाले सां हिकिड़ो दफ़ो वरी दोहिरायां थो ताकी ॻाल्हि जेका सम्झ में अचे। हिकिड़ो दफ़ो सलवात पढ़ो मुहम्मद वाले मुहम्मद ते। दीन ऐं शरीयत में हुकमनि जा क़िस्म ॿ थींदा आहिनि, हुकमनि जा क़िस्म ॿ थींदा आहिनि। हिकिड़े खे चइबो आहे इब्तदाई हुकुम प्राइमरी, ॿिए खे चइबो आहे सानवी हुकुम सेकेंडरी। प्राइमरी हुकुम कहिड़ो आहे? प्राइमरी हुकुम इहो आहे त मिसाल तौरु बाबा शींहं जो गोश्त हराम आहे, नथो खाई सघिजे, हराम आहे। लेकिन अगरि इंसान खे ज़िंदगी बचाइण जे लाइ ॿियो को ज़रियो न आहे, सिर्फ़ु शींहं जो गोश्त आहे, हाणे हुनजे लाइ जाइज़ थी वियो, इहो सेकेंडरी हुकुम आहे, असुलु हराम। पर हालात जे तहत कुझु मामला अहिड़ा थिया जो इहो ॿियो हुकुम हुन ते अची वियो। जॾहिं हालात ठीकु थी वञनि त वरी साॻियो ई मामिलो पहिरें हुकुम जे तरफ़ वापसि मोटी वेंदो हुयो। मिसाल तौरु बज़ाति ख़ुदि असुलु हुकुम जेको आहे, प्राइमरी हुकुम जेको आहे, उहो तहजुद नमाज़ जो मुस्तहब आहे, सुनत। लेकिन जेकॾहिं मां तहजुद ते उथां त मुंहिंजी सुबुह जी नमाज़ फ़र्ज़ु क़ज़ा थी वेंदी, त हाणे हिन ते सेकेंडरी हुकुम ईंदो सानवी, उहो इहो आहे त मुंहिंजे लाइ हराम आहे हाणे इहो तहजुद पढ़ण। बज़ाति ख़ुदि तहजुद हराम न आहे, पर सानवी हुकुम आयुसि हुन सां टकराइजण जे करे सुबुह जी वाजिबु नमाज़ सां। तंहिंजे करे हाणे मुंहिंजे लाइ जेको आहे उहो तहजुद हराम थी वेंदो अगरि अहिड़े नमूने सां। साॻे नमूने सां खून कढण जो आहे, खून कढण जो पिन हणो, खून कढो, जाइज़ आहे। जेको मुजतहिद या मुफ़्ती फतवा ॾींदो आहे उहो इब्तदाईअ ते ॾींदो आहे, उहो इब्तदाई ॿुधाईंदो आहे त बाबा हीअ शइ हलाल आहे या हराम आहे। मिसाल तौरु तव्हां जेकॾहिं हलाल ऐं हराम जानवर ॾिसंदो त शींहं हिन पासे लिखियलु आहे जेको हराम आहे। हालात बदिलजी विया, हलाल थी वियो, लेकिन उहो कोन लिखंदो आहे, उहो तौज़ील मसाइल में कोन लिखंदो या जेका शरीयत जे किताब में कोन लिखंदो आहे शींहं जेको आहे उहो हराम मां हलाल बि थींदो आहे। उहो हिकु मजमूई हुकुम हूंदो आहे त बाबा हालात मटिजी वञनि त सूरत हाल जेको आहे बदिलजी वेंदी आहे। साॻे नमूने सां जीअं अर्ज़ु कयुमि त मुफ़्ती इन ते फतवा ॾींदो त इहे पिन हीअं आहे, खून निकितो आहे, जाइज़ आहे या हराम आहे। जाइज़ आहे जेसि ताईं वञे एतिरो न करे जो मिसाल तौरु हथु जंहिंखे चइजे त हुन में का तकलीफ़ पैदा थिए ऐं हथु जेको आहे शल थी वञे या इंसान जे ज़िंदगी खे ख़तरो थिए, उहो बि ॻाल्हि आहे, वञे पिन ई आहे कढियो आहे ख़ैरु। मिसाल तौरु अॼुकल्ह हीअ इलाज जो तरीक़ो आयो आहे, पुराणे दौर में बि हुयो, सिंध में बि हुयो, सिंगी लॻाईंदा खून कढंदा या ॼोर लॻाईंदा खून कढंदा, जाइज़ आहे, भले तकलीफ़ थिए त अहिड़ो को मसइलो कोन्हे, जाइज़। हाणे मसइलो इहो आहे त पहिरीं शइ जेका न कूड़ खून कढण जो आज़ादारीअ सां को तालुक़ु आहे या न। अर्ज़ु करे चुको आहे त आज़ादारीअ में सिर्फ़ु इहो कोन ॾिसंदासीं त जाइज़ आहे या न, जाइज़ खां पोइ इहो बि ॾिसंदासीं त हीउ ग़म जो इज़हार आहे या न। तंहिंजे करे आज़ादारीअ में हर जाइज़ कमु शामिलु कोन थींदो। लखु सलवात जो पढ़णु सवाबु आहे पर आज़ादारी कोन थींदी। क़ुर मजीद जे पारा गॾु करे ऐं जेका पूरो क़ुरान मजीद जो ख़तमु कढणु सवाब जो कमु आहे, लेकिन आज़ादारी कोन थींदी। आज़ादारीअ लाइ लाज़मी आहे जाइज़ बि हुजे, जाइज़ सां गॾोगॾु ग़म जो इज़हार हुजे। हीउ ख़ून कढणु ग़म जो इज़हार आहे ई कोन कंहिं बि दुनिया जी सकाफ़त में। तंहिंजे करे इहो आज़ादारी न आहे पहिरीं शइ। ॿी शइ इहा आहे त दुनिया हाणे इनखे इस्तेमालु करे थी दीन खे कमज़ोर करण जी ख़ातिर। भई हिननि जो दीन ई अहिड़ो आहे जेको पाण खे जेको आहे उहो ज़ख़्मी था कनि, मारनि था। इहे ख़ूनख़्वार क़ौम आहे, तंहिंजे करे जेको आहे हिननि खां परे रहो। हाणे दीन जे लाइ जेको आहे उहो इहो माहौल जेको ठाहियो वियो आहे इहो नुक़सानदेह बणिजी वियो आहे। तंहिंजे करे चयो वियो आहे त बाबा हिनखे छॾे ॾियो, ख़ून कढण मां जेको आज़ादारी मां छॾे ॾियो। छाजे करे? बज़ात ख़ुदि हराम कोन्हे, बज़ात ख़ुदि जाइज़ आहे। पहिरीं ॻाल्हि इहा त आज़ादारी आहे ई कोन। ॿी ॻाल्हि इहा आहे त हाणे हिनखे दुश्मन इस्तेमालु था कनि, तंहिंजे करे दुश्मन जे हथ में जेको आहे उहो रांदी कोन बण जो जाइज़ कमु आहे, ॿिया ज़रिया इस्तेमालु कयो। तंहिंजे करे इहो इन हवाले सां इन जो सेकेंडरी हुकुम आहे, सानवी हुकुम आहे जेको रोकियो वियो आहे। प्राइमरी हुकुम जेको आहे उहो मुज्तहिद ॿुधाईंदो आहे, मुफ़्ती ॿुधाईंदो आहे। सेकेंडरी हुकुम इंसान खे पाण खे तइ करिणो हूंदो आहे त हिननि हालतुनि में मां हीउ कमु जाइज़ कयां या न कयां। हर इंसान खे पाण खे तइ करिणो आहे त हिन वक़्तु मूंखे जेको आहे उहो एतिरी सूरत हाल आहे जो मां शींहं जो गोश्त खावां या न खावां। इहो हर कंहिंखे पाण तइ करिणो आहे, इहो मुश्तहिद कोन ॿुधाईंदो, इहो मुफ़्ती कोन ॿुधाईंदो, इहो हर कंहिंजी पंहिंजी जेको आहे उहो। हिननि हालतुनि में असांखे तइ करिणो आहे त छा इहो ख़ून कढणु जेको आहे उहो दुनिया जो इनखे इस्तेमालु करे थी दीन खे कमज़ोर करण जे लाइ, हाणे मां कढां या न कढां। तंहिंजे करे इहो मसइलो अहिड़े नमूने सां जेको आहे चयो थो वञे त सूरह बकरा आयत नंबर 31 में अलाह ताला फरमाए थो मलाइकनि खे, चयईं तूं मूंखे तूं मूंखे हिननि जा नाला ॿुधायो जेकॾहिं तव्हां सचायो, ऐं जेकर जीअं त मलाइका कूड़ ॻाल्हाईंदा ई न आहिनि त अलाह ताला ईअं छो चयो। जेकॾहिं तव्हां सचायो ऐं यकीन मलाइक इहे नाला न ॿुधाया त छा मलाइक सचा न हुया? छा हिन ॻाल्हि बज़ाहिर जी बुनियादी तौर तां उहो किसो पढ़ो त तव्हांखे वाज़े थी वेंदो। हलियो इहा आयतूं जॾहिं जितां खां शुरू थियूं थियनि त यादि ॾियारियो थो वञे, वइद काल रब कलिल मलाइकत इनी जाइलुन फिल अर्ज़ ख़लीफ़ा। जॾहिं तुंहिंजे रब, तुंहिंजे रब तव्हांजे नए वाहिद, इन जो मतिलबु आहे त ख़िताबु सिर्फ़ु रसूल करम सां आहे, मोमिननि सां न आहे, सभिनी सां न आहे। जॾहिं तुंहिंजे रब मलाइकनि खे चयो त मां ज़मीन में ख़लीफ़ो बणायां थो या ख़लीफ़ो मोकिलियां थो ज़मीन में। हाणे मलाइकनि जेको आहे उहो इन ख़लीफ़े जी हैसियत कोन सम्झी सघिया, छो त मलाइकनि जो इल्मु बि महदूदु आहे, लामहदूद कोन्हे को। तंहिंजे करे हुननि जेको आहे इहा जेके चइजे त सलाह ॾिनी, ॼण त सिंधीअ में चइजे अलाह खे, त इहो जेको इंसानु ज़मीन में मोकिले थो इहो वञे हुते ख़ून वहाईंदो, फसाद कंदो। ऐं अगरि तोखे पंहिंजो जानशीन ई बणाइणो आहे त असां आहियूं, असां मौजूदु आहियूं, तुंहिंजी तकदीस कयूं था, तुंहिंजी तस्बीह कयूं था, असां उहो ग़लती बि कोन थी थिए। तंहिंजे करे अहिड़े माण्हूअ खे जेको बणाए जेको तुंहिंजो जानशीन हुजण जो अहिड़े नमूने सां हक़ अदा करे। अल्ला ताला हिननि खे जेको आहे उहो फ़रमायो त इनी आलम माला त अलमून, तव्हांजो इल्मु महदूदु आहे, या तव्हांजी ॻाल्हि ग़लति कोन्हे त हीउ इंसानु ज़मीन ते वेंदो त ख़ून कोन वहाईंदो, ख़ून वहाईंदो, फसाद बि कंदो, पर तंहिं हूंदे बि जेको राज़ आहे हिन में उहो मां ॼाणा थो, तव्हां नथा ॼाणो। राज़ कहिड़ो हुयो? राज़ अॻियो जेको आहे उहो ज़ाहिर थो थिए। पोइ चयो थो वञे त अलम अल आदम आसमाकुल्ला, आदम खे अलाह सभु नाला सेखारिया। यानी आदम हिकु अहिड़ी मखलूक जेका ख़ुदा वटां इल्मु हासिलु करे, सिखी सघे, इल्मु सिखे। ثم عرضهم على الملائكه تے پو شے جے کہ اللہ تعالی ملائکہ دے سامو آدنو ہے چو تے جکر تا ان دعوا میں سچا ہو تے جانشین تا کے ہوجن گرجے سچا بمانے گالائن میں سچا نہ دعوا میں سچا جے کو تا دعوا کروا تے ہن کے جانشین نہ بنائے اسا کے بنائے اگر ان دعوا میں تما سچا آیو تے پانجی جو کو صلاحیت ثابت کرو انن جا نالا بدھایو انن نہ بدھائے سکیا چھو نہ بدھائے سکیا ان جو سبب یہ تو ملائک ایک اڑی مخلوق ہے اللہ تعالیٰ انن کے جے درجے تے خلق کیا علم جے کمال جے نہ ان کا متھے تھا وجی سکن نہ ہیٹ تھا وہ اتے ہی رہندا اتے ہی رہندا یعنی چھا نہ علم سکھی تھا سکن نہ وری اگتے سکھارے تھا سکن لیکن انسان چاہے انسان جن درجے تے خلق کیا ہوا ودھی کا علم سکھی بھی سکے تو وہی سکھارے بھی سکے اصل راز یہ تین کرے اللہ تبارک تعالیٰ ملائکن کے جنہیں چاہے ہو تو وہ جترے علم تے ہویا وہی جو کا بدائن سبحانک لا علم لنا الا ما علمتنا جے کو عطا کیا ہوا وہی ہے انہاں ودھی کا سان کون تھا کرے سکو سکھی نہ تھا سکو وہ اللہ تبارک تعالیٰ آدم کے چو تو تاں ان کے پڑھی بدھائے اول یہ نالا آدم وٹ کون ہویا وہ سکھیں ہانے وری ملائک ہن یا شاگرد تھا بڑجن ملائک ان کے سکھارے تو ٹھیک ہے ملائک ان کے سکھارے ان جو مطلب یہ ہوا تے ہی جو کو نئی مخلوق پئی تھے یو علم سکھی بھی سکے تھی سکھارے بھی سکے تھی یو راز جو کو ملائکن کے معلوم نہ ہو تے کرے اللہ تعالی ان جے لائے چے تو انی عالم ما لا تعلمون جو کو راز ما جانا تو وہ تما نہ تھا جانو تے کرے یو ان حوالے سا ہے نہ کے گال ہن جے حوالے سا کو سچائی پورا جو معاملو ملائکن جے کا دعویٰ پہ کہے تے ہن جے بجائے اسا کے جانشین ہو جن گرجے اللہ تعالی فرمایا تا اگر تما ان دعویٰ میں سچایو تو پانجی حیثیت پانجو مقام پانجی صلاحیت ثابت کرو وہ ان وٹ نہ ہوئی تے کرے وہ ملائکن کے سمجھ میں آئی تو اصل جو کو وہ معاملہ ہی ہے صلوات پڑھو محمد و علی محمد جی جو تو مجھے چاہم بھی آئیں آئیں ماں معصومین واقعی بشر آئیں یا صرف بشری صورت میں آئیں قرآن مجید کے مطابق بشر مٹی میں تخلیق تھیل ہے قرآن میں ہی پیغمبر اللہ آئے انا بشر مثلکم وری بی جائے تے حدیث میں آئے تا اول ما خلق اللہ نوری ان حدیث میں ان حدیث آیت میں ملائن جو طریق پوچھا ہے اصل بنیادی طور جکے مانو یو ان حوالے سے گال بول کم تھا ان جی نظر جکا ہے نا وہ ہکڑی شے تے وہ ہے ظاہری جسم تے جڑے تے انسان جی اصل حقیقت ظاہری جسم آہی کو انسان جی اصل حقیقت آہی ان جو روح ہاں یہ جو روح ان جے درجن جے گھٹ ود جے کرے انسان جی حیثیت گھٹ یا ود تھے عزت عظمت روح کے حاصل جسم کے نہ جسم روح کے ہاتھ میں ذریعہ ہوا وسیلو جتا اٹ موبائل ان کے ذریعے جو رابطہ تھا کرو گالائن والا تا آیو کم کرنے والا تا آیو میسج موکلن والا تا آیو موبائل ذریعہ ہوا یہ جسم انسان کے لیے ذریعہ ہوا اصل انسان روح ہوا تے اگر اسا چاہندا پائیں تے مثال طور چاہندا ہوں تے ماں پنجے گنہگار اکھن سان یہ شے ڈٹھی ہے ان جو مطلب ہے ڈٹھو ماں ہے ذریعہ اکھیو ماں پنجے گنہگار کنن سان یہ شے بدھی ہے ان جو مطلب بدھن وارو ماں آیا کن ذریعو ہن سر چاگ نمونے سے باقی جے کہن شیوں تمام دسی سکو تا جسم انسان جے لائے کم کرن جے لائے ان دنیا میں ذریعو ہوا اصل کرن وارو کم جو کا وہ روح ہے تین جے کرے اصل انسان جے انسانیت ان روح سا ہے ان روح جو پہلو در جو بوٹن میں ऐं ॿियो दर्जो जानवरनि में, ऐं जानवर में पहिरियों बि आहे ॿियो बि आहे। हीअ पथर में रूह न आहे, तंहिंजे करे जहिड़ो आहे ओड़ो ई आहे। लेकिन ॿूटो तव्हां विझो विझो वॾो थींदो, इहो वधणु इहो इन रूह जो कमाल आहे जेको इन में आहे पहिरें दर्जे वारे में। ॿियो दर्जो जानवरनि में आहे, तंहिंजे करे जानवर ॾिसंदो आहे, ॿुधंदो आहे, पंहिंजे इरादे सां हलंदो आहे। इहो ॿियो दर्जो आहे रूह जो, पहिरियों बि अथसि जंहिंजे करे ॿार बचो ॼमे थो वॾो थिए थो साॻे ॿूटे वांगुरु, नंढे मां वॾो थिए थो। टियों दर्जो जेको आहे इंसान वटि आहे, जेको रूह जो अक़ुलु आहे। चोथों दर्जो मोमिन वटि आहे, जंहिंखे रूह जो ईमान चयो वियो आहे। ऐं पंजो दर्जो नबीअ वटि आहे, जंहिंखे रूह जो क़ुदस चयो वियो आहे। तंहिंजे करे नबी रूह जा पंज दर्जा रखे थो। आम इंसान रूह जा टे दर्जा रखे थो, मोमिन चार दर्जा रखे थो। तंहिंजे करे जिस्म जे हवाले सां नबी जेको आहे उनखे बि जिस्म अहिड़ो आहे जेको मोमिन खे आहे, हुनखे ज़ख़्म लॻे हुनखे बि ज़ख़्म लॻे थो, हुनखे तकलीफ़ थिए हुनखे बि तकलीफ़ थिए थी, हुनखे बुख लॻे हुनखे बुख लॻे थी, हुनखे उञ लॻे हुनखे बि उञ लॻे थी। लेकिन नबी ऐं आम इंसान में जेको फ़र्क़ु आहे उहो हुनजे रूह जे दर्जे जो। ऐं इहो रूह खे ॿियनि लफ़्ज़नि में नूर चयो वियो आहे। नूर अलहदा का शइ कोन्हे, रूह जो नालो ई नूर आहे। हाणे इहो नूर जो आला तरीन दर्जो जेको आहे इहो रूहुल क़ुद्स वारो आहे जेको नबीअ वटि आहे। तंहिंजे करे नबी जिस्मानी तौरु इंसानु आहे, लेकिन रूहानी तौरु जेको आहे उहो आम इंसान खां हिकिड़ो दर्जो रूह जो हिन वटि वधीक आहे। जीअं ॿूटनि खे तव्हां जानवरनि जे बराबरि नथा चई सघो, छो त जानवरनि में रूह जो हिकिड़ो दर्जो वधीक आहे हिननि खां, छो त इंसान में रूह जो दर्जो हिकिड़ो वधीक आहे। आम इंसान खे मोमिन जे बराबरि नथा चई सघो, छो त मोमिन में रूह जो दर्जो वधीक आहे। अहिड़े नमूने सां कंहिं बि मोमिन खे तव्हां नबीअ जे बराबरि नथा चई सघो, छो त उनजे रूह जो दर्जो मथां हो। जी सलवात पढ़ो मोहम्मद वाले। वमा यंतक अनिल हवा वारी आयत में लिखियलु आहे त पैगंबर पंहिंजे ख़्वाहिश सां न पर पंहिंजे वेहीअ जी सूरत में ॻाल्हाईंदो आहे, त पोइ ईअं छो आहे त हिकु क़ुरान आहे ॿियो हदीस आहे ऐं टियों हदीस रसूल आहे, सभिनी खे कलाम ख़ुदा छो न चयो वञे, जॾहिं त रसूल अलाह ॻाल्हाईंदे ई ख़ुदा जे वेहीअ सां आहे। जी कलाम ख़ुदा चई सघो था, लेकिन क़ुरान मजीद ऐं बाक़ीअ में फ़र्क़ु ई आहे त क़ुरान मजीद जा जेके लफ़्ज़ आहिनि उहे मौजज़ो आहिनि। मौजज़ो यानी हिन जहिड़ा तव्हां ठाहे नथा सघो। बाक़ी जेके रसूल अकरम जी हदीस आहे उहे लफ़्ज़ मौजज़ो न आहिनि, मौजज़ो न आहिनि। जो चइजे बाबा हीअ हदीस आहे इनमल आमाल बिनिया, तव्हां हिन जहिड़ा नथा ठाहे सघो, न इहो मौजज़ो न आहे, इहो चैलेंज न आहे, इहो चैलेंज न आहे। हा क़ुरान मजीद नंढे खां नंढी सूरत तव्हां वठो, इना त इना कल कौसर फ़सल हर इन निशाने खां उहो अलफ़्तर जे इन सूरत जहिड़ो ठाहे ॾेखारियो, मौजज़ो आहे, चैलेंज आहे। क़ुरान मजीद उहे अल्फाज़ आहिनि जेके ख़ुदा जे तरफ़ा आहिनि ऐं मौजज़ो आहे, चैलेंज आहे। बाक़ी जेके अहादीस आहिनि उहे माना ऐं मफ़हूम ख़ुदा जे तरफ़ा आहे, लफ़्ज़ रसूल अकरम जा पंहिंजा आहिनि ऐं उन्हनि खे मौजज़ो न चयो वियो आहे, चैलेंज न आहे त तव्हां हिन जहिड़ो ठाहे। उनखां पुछियो थो वञे तलक़ीन छा आहे, छा हुनजे पढ़ण सां मुर्दा शख़्स खे को फ़ाइदो पहुचंदो आहे। जी असुल में अॼुकल्ह जो हालात अहिड़ा थी विया आहिनि जो माण्हू सम्झे थो त मरी वियो त जहिड़ो ख़तमु थी वियो, हलियो मरण सां ख़तमु ख़ात्मो न आहे। शायदि अर्ज़ करे चुको आहियां त इंसान जे रूह जो राबितो जिस्म सां आहे त इहो ज़िंदगी आहे। रूह जो राबितो जिस्म खां टुटी वियो, रूह बि पंहिंजी जाइ ते आहे, जिस्म बि पंहिंजी जाइ ते आहे, ॿिन्ही मां ख़तमु कोई कोन थियो आहे। न रूह ख़तमु थी वियो आहे न जिस्म ख़तमु थी वियो आहे, सिर्फ़ु रूह जो राबितो ख़तमु थी वियो हुयो, इन जो नालो मौत आहे। रूह बि पंहिंजी जाइ ते आहे, जिस्म बि पंहिंजी जाइ ते आहे, तंहिंजे करे तव्हां ॻाल्हायो रूह ताईं पुॼाए सघो था। तंहिंजे करे हीउ जेको आहे उहो मौत खां पोइ इन रूह खे यादि दहानी कराइण अथव। असुलु अक़ीदा असुलु ईमान ई अथई, अगरि थोरो विसरी वियो थिए त महिरबानी करे यादि करे वठ। सवाल खां अॻु में इम्तिहान में वञे थो, इम्तिहान हाल में उते तोखो जो का सवाल थिंदा त जवाब ही थी मेहरबानी करे अज घर विसरी जाती थोड़ा याद करे वठ जी सवाल ही आहे त आलम अरवाह आलम बाला में छा फ़र्क़ु आहे आलम बरज़ख़ आलम नौम आलम बरहूत आलम नासूत आलम आलम अनप्यूट अला छा आलम जबरूत जी वज़ाहत करियो इनशाला जेको आहे उहो जॾहिं इन्हनि आलमनि में पहुचंदासीं त सभिनी खे ख़बर पइजी वेंदी इहो तफ़सील आहे जेके हिकिड़े लफ़्ज़ या जुमिले में जेको आहे नथो बयानु करे सघिजे इहे फ़लसफ़े जा लफ़्ज़ आहिनि इस्तलाह आहिनि ऐं आम मजालिस में फ़लसफ़े वारी ॿोली इस्तेमालु कंदासीं सभु सुम्ही पवंदो तंहिंजे करे जेको आहे उहो जेका आवामी ॿोली आहे उहा इस्तेमालु कयो ताकी सिखी ऐं सेखारे जेको आहे उहो सघिजे सवाल ही आहे त जेकॾहिं दीन इस्लाम ई कामिल दीन आहे त पोइ ॿिया दीन छो आया मिसाल ईसाई ऐं यहूदी ऐं ॿिया दीन जी अगरि जेको आहे उहो यूनिवर्सिटी जे एजुकेशन खां पोइ कोई जेको आहे मास्टर्स थो थिए त प्राइमरी छो पढ़ाइजे बाबा प्राइमरी जॾहिं ॿार पढ़ी ईंदो त पोइ ईंदो हाई स्कूल में हाणे जो हाई स्कूल पढ़े थो पोइ प्राइमरी छो आहे बाबा प्राइमरी पढ़ंदो तॾहिं त ईंदो न वरी हाई स्कूल पढ़ंदो तॾहिं त कॉलेज में ईंदो कॉलेज में पढ़ंदो तॾहिं त जेको आहे यूनिवर्सिटी में ईंदो हाणे जेकॾहिं कंहिं शहर में यूनिवर्सिटी हुजे त चइजे बाबा हिन में न को हाणे कॉलेज जी ज़रूरत आहे न को हाई स्कूल जी ज़रूरत आहे न को जेको आहे प्राइमरी जी ज़रूरत न ईअं न आहे इहे दीन बि इंसान जे शऊर जी हैसियत सां पे आया जहिड़े क़िस्म जो इंसान जो शऊर हो ओड़े दर्जे जो हुनखे जेको आहे उहो दीन ॾिनो पियो वियो शरीयत ॾिनो पियो वियो जीअं जीअं इंसानु बालग थींदो वियो तीअं शरीयत बि जेको आहे उहो कामिल खां कामिल थींदी रही ऐं आख़िर अची रसूल अकरम जे दौर में पंहिंजे उन कमाल ते पहुची हाणे जेको आहे इंसानु बालग थी वियो आहे शऊरी लिहाज़ खां हाणे इहो हिन जे मुताबिक़ हली वेंदो सवाल इहो आहे त नमाज़ या मजलिस पढ़ण खां पोइ असां नबी ऐं इमाम हुसैन ते सलाम पढ़ण लाइ असां हथु पेट ताईं आणे आङुर सिधी करे बीहंदा आहियूं ऐं हिन जी शरीर सर छा आहे हिन जो फ़लसफ़ो छा आहे जेकॾहिं हथ ऐं आङुर न खणूं त पोइ छा थींदो हथ ऐं आङुर न खणूं त कुझु कोन थींदो बाबा कोई मसालो कोन्हे को बुनियादी तौर हीअ असां वटि जेको आहे उहो हिकिड़ी ज़ियारत जे हवाले सां आहे त आशूर जे शब या आशूर जे ॾींहं वारी ज़ियारत मां आहे त उन लाइ चयो वियो आहे त भलो त इहो आहे त करबला वञी ज़ियारत कयो पर जेकॾहिं नथा पुॼी सघो त पंहिंजे घर जे छत ते चढ़ी वञो या बयाबान में हलिया वञो पोइ करबला जे तरफ़ रुख करे इशारो करे पढ़ो इशारो पंहिंजे लाइ आहे ताकी तवजो रहे त मां काॾे जेको आहे उहो पढ़ां थो और ना जेको आहे ॿियो कोई हिन में जेको आहे उहो कोन्हे को ज़ियारत छो थी पढ़ी वञे ज़ियारत बुनियादी तौरु सलाम आहे ऐं सलाम कंहिं कॾहिं बि जेको जॾहिं बि पढ़ियो वेंदो आहे त अॻे जे कंहिं जेको आहे उहो महिनत या कंहिं कम खे जेको आहे साराइण जे हवाले सां हूंदो आहे इहा जेका नमाज़ पढ़ी मूं हिन खां पोइ ज़ियारत पढ़ां थो या नमाज़ मूंखे कंहिं सेखारी रसूल करम सेखारियो तंहिंजे करे इहो नमाज़ मूंखे अता थी आहे रसूल करम जे सदिके में तंहिंजे करे नमाज़ खां पोइ हुनजो शुक्रियो अदा कयो अस्सलाम अलैका या रसूल अल्लाह शुक्रिया अदाइगी थो रहे साॻे नमूने सां इमाम हुसैन जी ज़ियारत या ॿियनि जी ज़ियारत ऐं शुक्रिया अदाइगी थो रहे त हीअ नमाज़ तव्हांजे वसीले सां असां वटि पहुती तव्हांजे सदिके असां वटि पहुती असां बि कुझु नेकीअ जो कमु कयोसीं ऐं नेकीअ जो कमु जो कयोसीं त जंहिं सेखारियो आहे नमक हलाली आहे त उनखे हिकिड़ो सलाम कयो इन हवाले सां जेको आहे सलवात पढ़ो मुहम्मद वाले मुहम्मद असां पंहिंजे बहस में इन मक़ाम ते पहुतासीं ऐं चयोसीं त दीन असुल टे शयूं आहे या अक़ीदा आहे या अहकाम आहे या अख़लाक़ असुल घुरबल अख़लाक़ आहे हेसि ताईं पहुचणो आहे शुरू हितां खां कंदो इंसानु पहिरियों अक़ीदा पोइ अक़ीदा जे मुताबिक़ अमल अमल खे बार बार दोहराईंदो अख़लाक थींदुसि, जेसि ताईं काई शइ अख़लाक नथी बणिजेसि तेसि ताईं अञा हुनखे सफ़र करणो आहे, अञा रस्ते में आहे। इन खां पोइ जेका हिकिड़ी अहम शइ आहे उहा मुंहिंजी ख़िदमत में अर्ज़ु करणी आहे, उहा इहा आहे त इबादत कहिड़ी शइ जो नालो आहे, छो त दीन कुझु इबादतूं फ़र्ज़ु कयूं। इबादत छा आहे, इबादत जी हक़ीक़त छा आहे? मांखे तव्हांजे ज़िंदगीअ जो मिसाल ॾियां थो, उनखे ज़हन में रखो ताकि ॻाल्हि सम्झाए सघिजे। मिसाल तौरु कुझु माण्हुनि खे कंहिं शइ सां मुहबत थी वेंदी आहे, हाणे इहो बि इंसान जे मारिफत जे मुताबिक़ आहे। कंहिंखे मुहबत थी वञे कुकुड़ सां, कंहिंखे मुहबत थी वञे कुते सां, कंहिंखे मुहबत थी वञे जेको आहे उहो हरण सां, कंहिंखे मुहबत थी वञे जेको आहे पाण जहिड़े चंडे सां, कंहिंखे मुहबत थिए जेको आहे उहो मिसाल तौरु नबीअ सां, इमाम सां, मुहबतूं थी वेंदियूं। मुहबत जॾहिं कंहिंसां थींदी आहे त पोइ हिन मुहबत जी तक़ाज़ा छा आहे? मुहबत थी आहे, हाणे दिलि छा चाहींदी? सभ खां पहिरियों दिलि इहा चाहींदी आहे त हाणे जंहिंसां मुहबत आहे उन सां मुलाक़ात कजे, उनखे ॾिसजे, उन सां मिलजे। मिलण ऐं मुलाक़ात मुहबत जी तक़ाज़ा आहे। हाणे इहो न पुछो त छो आहे, तक़ाज़ा आहे। मुहबत जंहिंजे बि दिलि में पैदा थींदी आहे, जंहिंजी बि पैदा थींदी आहे, इंसान उन खां जुदा रही न सघंदो आहे, कोशिशि कंदो आहे त उन सां गॾु वञी रहे, मुलाक़ात करे। मुलाक़ात कई आहे, हाणे सिर्फ़ु मुलाक़ात करणु ऐं मिलणु बि काफ़ी न थींदो आहे, पोइ वरी दिलि चाहींदी आहे त पंहिंजे मुहबत जो इज़हार बि करे त मां तोसां मुहबत कयां थो, ऐं हुकुम आहे त जेकॾहिं तव्हां ॿिए मोमिन सां मुहबत कयो था त इहो इज़हार कयो, अॻे ताईं पहुचायो त मां तव्हां सां मुहबत कयां थो, छो त इहा मुहबत जी बि तक़ाज़ा आहे त पंहिंजे मुहबत जो इज़हार बि करे। हाणे इन मरहले ते पहुची वियो, पंहिंजे मुहबत जो इज़हार कयईं, हाणे हाणे हिन जो कमु पूरो थी वियो। हाणे या अॻे जो त क़बूल करे थो मुहबत या नथो करे, हिन जी ज़िमेदारी पूरी थी वई। हाणे मुहबत जी तक़ाज़ा अची हिते मुकमल थी वेंदी आहे। सभ खां पहिरीं मुहबत, मुहबत जी तक़ाज़ा छा? साम्हूं वञे, मिले, मुलाक़ात करे, ज़ियारत करे, दीदार करे, उन खां पोइ मुहबत जो इज़हार करे। मुहबत जे इज़हार खां पोइ हिन जी तक़ाज़ा पूरी थी वई, हाणे अॻे जी रिस्पॉन्स छा आहे, रिज़ल्ट छा आहे, हू छा थो चवे, रिएक्शन छा आहे हुनजो, पोइ उनजे मुताबिक़ वरी जेको आहे ॻाल्हि ॿोल थींदी आहे, वरना हेसि ताईं। इहो बि अर्ज़ु करे छॾियां त कंहिं बि शइ सां मुहबत थींदी छो आहे? कंहिं बि शइ सां छो मुहबत थींदी आहे? असां वटि चवंदा आहिनि त बाबा मुहबत कबी न आहे, थी वेंदी आहे। ॻाल्हि सही आहे त थी वेंदी आहे, इहो दिलि जो मामिलो आहे, इहो कोई हथ जो मामिलो न आहे जो इंसानु पाण इरादो करे जेको आहे उहो काई शइ खणी वठे न, दिलि जो मामिलो आहे, दिलि कंहिंसां लॻी थी वञे, ठीकु आहे, पर लॻंदी छो आहे? सबबु छा आहे हुनजो? मुहबत जा टे सबब आहिनि कंहिं बि शइ सां, चाहे उहा दिलि कंहिं भले घर सां लॻी आहे, या मिसाल तौरु भले मोबाइल सां लॻी आहे, या भले मुंडीअ सां लॻी आहे, भले नौजवान सां लॻी आहे, माईअ सां लॻी आहे, कुकड़ सां लॻी आहे, जंहिंसां बि लॻी आहे, मुहबत जा टे सबब आहिनि। नंबर हिकु, अल्ला ताला इंसान जी दिलि अहिड़ी ठाही आहे जेका कमाल जे साम्हूं झुके थी, कमाल जे साम्हूं झुके थी, जिते बि कमाल ॾिसंदी उन सां दिलि लॻी वेंदी, चाहे उहो कमाल इल्म जो हुजे, चाहे उहो कमाल कुदरत जो हुजे, चाहे वो कमाल खूबसूरती जो हुजे, कमाल जेको बि हुजे उन सां दिलि लॻंदी आहे, चाहे उहो कमाल मिसाल तौरु सखावत जो हुजे, चाहे उहो कमाल शुजात जो हुजे, कमाल सां दिलि लॻंदी आहे। जिते बि इंसान कमाल ॾिसंदो उते दिलि हुनजी लाज़मन ख़ुदि ब ख़ुदि झुकी वेंदी आहे। तव्हां ॾिसो त दुनिया में तव्हांखे अहले बैत सां मुहबत करण वारा सिर्फ़ मुसलमाननि में न मिलंदा, गैर मुसलमान में बि मिलंदा। हिंदू तव्हांखे सिंध जा अक्सर जेके आहिनि अहले बैत सां मुहबत कंदे नज़र ईंदा। सबबु छा आहे? इन करे त अहले बैत वटि कमाल आहे, सखावत जो कमाल, शुजाहत जो कमाल, इल्म जो कमाल, अहले बैत वटि कमाल आहे। जॾहिं हिननि खे ख़बर थी पए त कमाल आहे त दिलि अलाह ताला सभिनी जी हिकु जहिड़ी ठाही आहे, उहा झुकी थी पवे। तंहिंजे करे मुहबत जो पहिरियों सबबु छा आहे? कमाल। जिते बि कमाल हूंदो दिलि उते झुकी वेंदी। सलवात पढ़ो मुहम्मद वाले मुहम्मद ते। हाणे हिन में इंसान जो पंहिंजो वस छा आहे? इंसान जो वस इहो आहे त अगरि जंहिं शइ में कमाल आहे उनजो कमाल मालूम कंदो त कमाल जी ख़बर पवंदसि, मालूम न कंदो त कमाल जी ख़बर कोन पवंदसि। इहो इल्मु हासिलु करणु इंसान जे वस जी ॻाल्हि आहे, लेकिन जॾहिं इल्मु मिली वियुसि त हाणे दिलि ख़ुदि ब ख़ुदि लॻी वेंदसि। मिसाल तौरु तव्हां बाज़ारि मां गुज़रो था, काई शइ जेका आहे उहा दॿे में बंदि आहे, पैकेट में बंदि आहे। हाणे तेसि ताईं न दिलि लॻंदसि न थींदो, अलाए छा आहे? पर जॾहिं पैकेट खुलियो ऐं हुनजी ख़ूबसूरती तव्हांखे नज़र आई, हाणे दिलि लॻंदी। अॻु में हिन जो कमाल तव्हां ताईं पहुतल न हुयो, तव्हां हिन जे कमाल खां वाक़िफ़ न हुयो, तव्हांखे हिन जे कमाल जो इल्मु न हुयो। हाणे जॾहिं इल्मु अची वियो दिलि लॻी वेंदी ख़ुदि ब ख़ुदि। तंहिंजे करे अगरि कमालात जो अॻे में कमालात हुजनि त सही, पर इंसान खे उनजे कमालात जी ख़बर न हुजे दिलि कोन लॻंदी। ख़बर थी वई हाणे दिलि ख़ुदि ब ख़ुदि लॻी वेंदी। हिकिड़ो पहिरियों सबबु कंहिं बि शइ सां मुहबत जो, ॿियो सबबु कंहिं बि शइ सां मुहबत जो, जेको इंसान ते अहसान कंदो आहे उन सां बि दिलि लॻंदी आहे। जेको थोरो कंदो आहे, अहसान कंदो आहे, उन सां बि दिलि लॻंदी आहे। मिसाल तौरु कोई इंसान जेको आहे एक्सीडेंट थी पियो, इस्पताल हलियो वियो, हाणे कंहिं हुनखे जेको आहे उहो खून ॾेई ऐं हुनजी ज़िंदगी बचाई, जॾहिं हिनखे ख़बर पवंदी त ख़ुदि ब ख़ुदि उनजे लाइ मुहबत दिलि में पैदा थी वेंदी, चाहे सुञाणो या नथा सुञाणो। पोइ कोशिशि कंदो इंसान त बाबा हुन ताईं पहुचां, अगरि थोरो हुनजो अहसान लाहे नथो सघां त घटि में घटि ज़बान सां शुक्रियो था कयां। जंहिंजो अहसान हूंदो आहे उन सां बि दिलि लॻी वेंदी आहे। ॿियो सबबु आहे। नंबर टे, जेको मुहबत कंदो आहे अगरि हुनजे मुहबत जो अहसास थिए त उन सां मुहबत थी वेंदी। यानी मुहबत मुहबत खे कशिश कंदी आहे। सिंधीअ में चवंदा आहिनि त गिदरे खे ॾिसी गिदरो रंग पकड़ींदो आहे। मुहबत या यक तरफ़ी शइ आहे ई कोन, इहा आहे ॿि तरफ़ी शइ। हेॾो हूंदी त होॾो बि हूंदी, चाहे इज़हार थिए या न थिए। तंहिंजे करे चयो वियो आहे, पुछो या रसूल अल्लाह, असांखे कीअं ख़बर पए त असां अलाह सां मुहबत, अलाह असां सां मुहबत करे थो या न? पाण फरमाए, तूं पंहिंजे दिलि में ॾिस तुंहिंजी हुन सां मुहबत आहे या न। अगरि आहे तुंहिंजी मुहबत त हुनजी बि ओतिरी तोसां मुहबत हूंदी। तंहिंजे करे मुहबत हमेशह ॿितरफ़ी आहे, यक तरफ़ी न थींदी आहे। यक तरफ़ी जेका बि हुजे उहा लालच थींदी आहे, उहा मुहबत न थींदी आहे। यक तरफ़ी जिते बि हुजे लालच थींदी, मुहबत न थींदी। मुहबत हमेशह ॿितरफ़ी थींदी। तंहिंजे करे टे सबब आहिनि मुहबत जा। टे सबब। पहिरियों कमाल, ॿियो अहसान, टियों अॻियों ख़ुदि मुहबत करे थो। हाणे ज़रा ग़ौर फरमाइजो। मूं अर्ज़ु कयो त तव्हांखे मिसाल ॾिनो ऐं तव्हां पंहिंजे अंदर में महसूसु कंदो हर इंसान खे कंहिं न कंहिं सां मुहबत थी वई आहे। इहा मुहबत हिननि टिनि मां कंहिं बि शइ जे सबबु थी आहे, कमाल जे सबबु थी आहे, अहसान जे सबबु थी आहे, या अॻे जे मुहबत जे सबबु थी आहे। हाणे मुहबत थी वई आहे त तक़ाज़ा इहा थींदी त हुन सां मुलाक़ात कजे। मुलाक़ात थी त वरी तक़ाज़ा पैदा थींदी त पंहिंजे मुहबत जो इज़हार कजे। मुहबत जो इज़हार थियो आहे, हितां ॻाल्हि पूरी थी वञे। हाणे ज़रा ग़ौर फरमाइजो त इबादत छा आहे। इबादत छा आहे, छो त ही सॼो माण्हू बहस पियो कयो इबादत लाइ, इबादत सम्झाइण जे लाइ। जेकॾहिं इंसान खे मुहबत थी वञे पंहिंजे रब सां, मुहबत कंहिंसां थिए, पंहिंजे रब सां। मुहबत जा सबब छा आहिनि? कमाल, अहसान, मुहबत। समूरा कमाल हुन में आहिनि, इंसान ते समूरा अहसान हुनजा आहिनि, नेमतूं सभु हुन जूं आहिनि। रब इंसान सां इंतिहाई दर्जे जी मुहबत रखे थो। अगरि इंसान खे इहो मारिफत अची वञे त इंसान जी मुहबत थी वेंदी ख़ुदा सां। हाणे मुहबत जी तक़ाज़ा छा आहे? मुलाक़ात, वञे हुनजे बारगाह में। इंसान हीअ दुनिया छॾे ख़ुदा जे बारगाह में पहुतो, हिन दुनिया खे छॾिणो पवंदो तॾहिं ख़ुदा जे बारगाह में पहुची सघंदो। जेसि ताईं हिन दुनिया में आहे, ख़ुदा जे बारगाह में नथो पुॼी सघे। लेकिन हिन दुनिया में हुजण जो मतिलबु इहो न आहे त कोई जहाज़ करे जेको आहे ज़मीन तां कंहिं ॿी जाइ ते हलियो वेंदो, न न, जिस्मानी तौर हिते ई रहंदो, लेकिन तवजो जेका आहे उहा ॿिए पासे थी वेंदी। अर्ज़ु कंदो तव्हांजे ख़िदमत में, ज़रा ग़ौर फरमाइजो। हाणे इंसान हिन दुनिया में निकिरी ख़ुदा जे बारगाह में वञी पहुतो आहे, बारगाह में पहुतो, मुलाक़ात थी। हाणे तक़ाज़ा छा थींदी? पंहिंजे मुहबत जो इज़हार कयो। ऐं बंदे जी जेको ख़ालिक सां मुहबत आहे, उनजे मुहबत जो इज़हार कीअं थींदो? ठीकु आहे बाबा, हिकिड़ो ॿियो दोस्त आहे, हुन सां मुहबत जो इज़हार पंहिंजे क़िस्म जो थींदो। अगरि माईअ सां मुहबत थी वई आहे त हुनजो इज़हार पंहिंजे क़िस्म सां थींदो, पर अगरि ख़ुदा सां मुहबत थी वई आहे त हुन सां इज़हार पंहिंजे क़िस्म जो थींदो। मुहबत जो इज़हार छा आहे ख़ुदा सां? इहा कंदा ॿुधो, उहा इहा कंदसि, तुंहिंजो बंदो आहियां, तुंहिंजो बंदो आहियां। तव्हां ॾिसो मुहबत जॾहिं बि वधी वेंदी आहे त इंसान पंहिंजो पाण खे पंहिंजे महबूब जो बंदो बणाए छॾींदो आहे। तुंहिंजो नौकर आहियां बाबा, तुंहिंजो ग़ुलाम आहियां, छो त मुहबत हमेशह बणाईंदी ग़ुलाम आहे। तंहिंजे करे हीउ चयो थो इहा कना ॿुधो व इहा क नस्तीन। इहो थियो मुहबत जो इज़हार। हाणे हिन पासे खां ॻाल्हि थी मुकमिल। जॾहिं इहो मुकमिल थी त इन जो नालो आहे इबादत। हिन जो नालो आहे इबादत। इबादत में बुनियाद मुहबत आहे। ख़ुदा सां मुहबत न आहे ज़बरदस्ती अची मुसले ते बीठो आहियां, इहा इबादत कोन्हे का। सभ खां अवल शर्त इबादत लाइ पंहिंजे रब सां मुहबत आहे। मुहबत थींदी त अॻियो मरहलो ईंदो, न त बीठो आहे वर्ज़िश करे थो, कॾहिं बीठो आहे, कॾहिं झुके थो, कॾहिं ज़मीन ते जेको आहे मथो टेके थो, इबादत कोन्हे। इबादत जो बुनियाद मुहबत आहे। बल्कि किथे किथे त चयो वियो आहे त दीन आहे ई मुहबत बसि। इमाम मुहम्मद बाक़र अलैहि सलाम वसलाम जा इरशाद फरमाइनि था त अदीनो हुअल हुब वल हुब हुअ दीन। दीन मुहबत आहे ऐं मुहबत ई दीन आहे। इहो जेको ख़ुदा सां मुहबत पैदा थी आहे, असुल दीन इहो ई आहे, असुल इबादत इहा ई आहे। बाक़ी सभु हिन मुहबत जी तक़ाज़ा आहे, बाक़ी हिन मुहबत जी तक़ाज़ा आहे। तंहिंजे करे असुल दीन मुहबत आहे। हिकिड़ो ॿियो शख़्स अचे थो इमाम मोहम्मद बाक़र अलैहिस्सलाम जे ख़िदमत में, उन जे सवाल कयो, सवाल इहो थो करे त छा मौला, छा दीन में मुहबत बि आहे? दीन में मुहबत बि आहे? सवाल कई मौला वराए वरी उन खां ई सवाल कयो, हले दीन इलल हुब, छा मुहबत दीन का शइ आहे? दीन मुहबत आहे, दीन मुहबत आहे। हाणे इंसान जॾहिं मुहबत ख़ुदा सां थी त हाणे इंसान तक़ाज़ा इहो आहे त ख़ुदा जे बारगाह में पहुचां, उन जो दीदार थिए, उन सां ॻाल्हायां। कीअं पहुचां? दुनिया मां कीअं निकिरंदुसि? इहो दुनिया मां निकिरण जो तरीक़ो निमाज़ आहे, दुनिया मां निकिरण जो तरीक़ो। नियत इंसान करे थो, ॿई हथ खणी अचे थो, अलाह अकबर, अलाह अकबर त ज़बान सां चयो न, अलाह सभिनी खां वॾो आहे, ज़बान सां चयो, हथ छो कयो? ॿई हथ, हथ खणण जो मतिलबु छा आहे? फरमायो वियो त हथ खणण जो मतिलबु इहो आहे त हाणे हिन दुनिया तां मां ॿई हथ खणी तुंहिंजे बारगाह में अचां। याने छा, जेसि ताईं तवजो हिन दुनिया मां कढंदो न, तेसि ताईं ख़ुदा जे बारगाह में पहुचंदो कोन। ऐं ही अलामत आहे, जॾहिं इंसान हथ खणे त हुनजे लाइ लाज़मी आहे त पंहिंजी तवजो हिन दुनिया मां कढी ख़ुदा जे बारगाह में आणे। हाणे मिसाल तौरु नमाज़ पढ़े थो ऐं पढ़े थो सूरह हम्द, सूरह हम्द में ॾिसो छा थो पढ़े, बिस्मिल्लाह रहमान रहीम, अलाह जे नाले सां जेको रहमान आहे, जेको रहीम आहे, अलाह जे वटि सभु कमालात, रहमान रहीम जंहिंजा सभु अहसानात, जंहिंजा इंसान ते सभु अहसानात, रहीम अता करण वारो, अलहमदुलिल्लाह रब्बिल आलमीन, तमामु तारीफ़ूं हुन जूं आहिनि। छो? इन करे तारीफ़ हमेशह कमाल जी थींदी आहे, ऐं सभु कमाल अलाह जा आहिनि, तंहिं करे सभु तारीफ़ूं अलाह जूं। गौरफ़ में तारीफ़ छाजी थींदी आहे? कमाल जी। भई इमारत ॾाढी मज़बूत आहे, हिनजो रंग ॾाढो ख़ूबसूरत आहे, कमाल जी तारीफ़ थींदी आहे न, ऐं सभु कमाल थिया ख़ुदा में, तंहिंजे करे सभु तारीफ़ूं ख़ुदा जूं, ॿिए कंहिंजी तारीफ़ ई कोन्हे। हता के चयो वियो आहे त इंसान अलाह खां सवाइ ॿिए कंहिंजी तारीफ़ करण बि चाहे तॾहिं बि करे बि नथो सघे, हिनजे वस में ई कोन्हे त ॿिए कंहिं शइ जी तारीफ़ करे। छो? छो? इन करे मिसाल ही तस्वीर लॻी पई आहे, मां अगरि चवां तस्वीर ॾाढी ख़ूबसूरत आहे त इहा तस्वीर जी तारीफ़ आहे या मुसविर जी? असुल मुसविर जी तारीफ़ आहे, लफ़्ज़ आहिनि पर असुल मुसविर जी तारीफ़ आहे। हाणे काइनात में जेके बि कमालात आहिनि उहे सभु अलाह जा ॾिनल आहिनि, तंहिंजे करे जंहिं बि कमाल जी तारीफ़ कंदो असुल में ख़ुदा जी तारीफ़ थी वेंदी, ख़ालिक जी तारीफ़ थी वेंदी। तंहिंजे करे सभु तारीफ़ूं अलाह जे लाइ, अलहमदुलिल्लाह रब्बिल आलमीन, सभु हमद अलाह जे लाइ। कहिड़ा? अर रहमान रहीम, हाणे त चई आयासीं अर रहमान रहीम, वरी छो अर रहमान रहीम? हिकिड़ी आयत विच में आहे न, बिस्मिल्लाह रहमान रहीम, वरी हिकिड़ी आयत सिर्फ़ विच में आई, अलहमदुलिल्लाह रब्बिल आलमीन, वरी अची वियो अर रहमान रहीम। अलाह ताला ईअं कोन्हे त बाबा अलाह हिकिड़ो शेर पे ठाहियो पोइ विच में जो रहिजी वियो, कोई हिसो न थी सघियो त मिड़ई जेको आहे मिड़ाए छॾिया ॿ लफ़्ज़ न, मतिलबु छा आहे ज़रा गौर फरमाइजो। इहो जेको बिस्मिल्लाह रहमान रहीम आहे उते ॿुधायो थो वञे त अहसान तो ते सभु जा सभु ख़ुदा जा, रहमत जेका भी तो वट पहुंचे थी सब जा सब अल्लाह जी आ ही हिते रहमान रहीम जो मतलब छा है अगी आयत तो गौर कयो जो तो वने तो अल्हम्दुलिल्लाह है सब तारीफों अल्लाह जे लाए हैं केर रब्बिल आलमीन जेको आलम जो परवरिश करण वारो आ जेको आलमीन के तरबियत करण वारो आ रब याने तरबियत करण वारो पालण वारो ठीक है हाँ जी इंसान के सामू चयो तो वने तो बाबा फलानो तरबियत करण वारो आ तो फौरन बिन किस्मन जा उस्ताद जहन में इंदा है तमाम गुजरिया होंद स्कूल में बिन किस्मन जा उस्ताद जहन में इंदा है एकड़ो वो इंदो आ जेको थोड़ी घनी गलती कई ना है ऐ मौला बख्श उन वट तैयार होंद याने छा सजा दई तरबियत करण वारो एकड़ो बियो छा थिंदो आ या अड़ा भी उस्ताद हूँ जो प्यारे मोहब्बत से तरबियत कह तेरे बाबा तरबियत करा बिन किस्म जो मोहब्बत से तरबियत करा बो सजा दई तरबियत करा जी बुधो से हि आलमीन जो रब आ तरबियत करो फौरन जहन में ख्याल आयो सजा दई तरबियत कह या प्यारे मोहब्बत से तरबियत कह फौरन जवाब आयो अर रहमान रहीम वो तरबियत कंदो आ लेकिन इंतहाई मेहरबानी से तरबियत माशाल्लाह
बर मोहम्मद व आले मोहम्मद सलावत
अच्छा हाने इस तई आए छा हु गायब बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्लाह जे नाले सा जेको रहमान आ जेको रहीम आ ना सामू ना है माशाल्लाह सामू ना है जेको रहमान जेको रहीम गायबाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन हमद उन अल्लाह जला जेको आलमीन जो रब आ जेको गायब आ अर रहमान रहीम जेको रहमान आ जेको रहीम आ पर इबादत तेस ताई न थी जेस ताई सामू न वने जेस ताई सामू न वने तेस ताई इबादत कोन थी हाँ किए पहुंचे इन दुनिया मां निकरी इन दुनिया मां निकरे किए उन जुमलो मालिक यौमिद्दीन कयामत के ढी जो मालिक आ कयामत जो जो तस्वुर है तो इंसान जो जहन इन दुनिया में निकरी उन दुनिया में वो उन दुनिया में जहन वो खुदा के बारगाह में पोतो हाने चवे सामू पोतो हाने हाने चवे या कना अबुदो व या कनस्तईन तुझी बंदगी तो कया तोसा मुहब्बत तो कया मुहब्बत तो सा तो क्या तेज कर गुलाम भी तो जो है पर जेस ताई सामू न पोतो आ अन्या गायबाना है तेस ताई यो जुमलो चवण जो हक ही नथो रखे बल्कि खतरनाक आ जेस ताई पहुंचे ना तेस ताई यो जुमलो नथो चई सके चवण भी न घुर्जे छो इन करे तो मिसाल तौर दुकानदार वो आ नमाज पढ़ने के लिए मस्जिद में दुकान पयो जो छे आयो आ ख्याल अस दुकान से चे तो इया कना बुधो इया कनस तईन तुझी बंदगी तो क्या कंखे तो चवे अल्लाह के ख्याल में तो दुकान अस खुदा के बारगाह में तो पोतो ही को दुकान से वेठो जो चवे तो इया कना उबदो इया कनस तईन यो हकीकत में दुकान के पे तो चवे इया कना उबदो ये तुझो बंदो आया तुझो बंदो तेज कर इंतहा खतरनाक है जुमलो जड़े इंसान ख्यालात हेडो वडो जा कढ़ी खुदा के बारगाह में पहुंचे ना तेस तई नथो चई सके नौजवान नई शादी कई आ दिल लगी पई आ घरवारी में दोस्त पकड़े आया नमाज में बस बिठा हूँ पा ख्याल आए घरवारी में तो नमाज पूरी थे तो वना चे तो इया कना बुधो इया कनस तईन कंखे तू चवे चौदो बंदो आया तुझो बंदो आया हारी वेचारो आयो ख्याल तस डांदन में زوری پکڑے چی بیارے تو نماز پڑھ ان خیال میں ڈان تے دس چلو یا کنا عبدو یا کنا استین کے کم چنے خطرناک جملو بابا یو یوجنا انسان چوے تے احساس کرے تے کنجے سامو تو چواں جس تائیں پہنچندو نا تیس تائیں یو جملو چئی ہی نہ تھو سکے چوندو تے خطرناک تھی ویندو بندو کے شے جو تھی ویندو بیے جو اللہ جو بندو ہی نہ رہندو ہانے ہن پانچ محبت جو اظہار کیو پوتو محبت جو اظہار کیں ہن جی گال پوری تھی ہوئی یا کنا بدو یا کنستین چین ہن جی محبت جی تقاضا پوری تھی ہوئی ہانے جس تائیں ہن پاسے دا گال نہ تھی ہی گال اگتے ودھائیں دو ہی کو نا محبت کرنا وارو انہ جو مطلب آتا ہوڑوں کو آواز آئیو تھا سا تو مو جو بندو آتا بھلا چاہتو گھرے چاہتو گھرے ہنے چاہتو جوے اہدن السراط المستقیم پالن آر تو پان تائیں پہنچنا جو رستو دکھار گھری سکے تو پالنہار مال دے ملکیت دے ہیے شے دے ہیے شے دے گھری سکے تو ایک لسٹ تھی تھی سکے پنجاہ شہن جی سو شہن جی انسان جی ضرورت ہوں تو لاما دو دن ضرورت ہوں اگر گھنی دو رہن دو تو چاہتے دو لسٹ چھائی ہوئی دے ایک لی اور لسٹ گھرے یہ عقل مند جی نشانی نہ ہوں دوا عقل مند ہمیشہ وہ شے گھرن دوا ہکڑی جو پو بی کے شے گھرن جی ضرورت ہی نہ پوے تے کہ ہن چھا تو گھرے پالن آ چھا کھپے کچھ نہ کھپے صرف تو کھپے کچھ نہ کھپے صرف تو تھو کھپے مکھے جیکن خدا ملی ہوئی تو ہر شے ملی ہوئی ہے نا وہ بھی کہیں شے گھرن جی ضرورت ہی نہ پوندی اگر شیوں گھرن شروع کیو تو پو جو کوا لسٹ ڈگی تھی ویندی انسان جو ضرورت ہوں کڑھیں بھی ختم تھی دیو کو نا پہنجے کرے انسان جو کوا وہ گھرے تو خدا کے گھرن بھی خدا کے گھر جی خدا ملی ہوئی نہیں تو ہر شے ملی ہوئی امام حسین علیہ السلام پانچی دعائے عرفات میں فرمایا ہوا تو پالنہار جن توکھے ونیائے دنیا حاصل کئی ان کے چھا ملیو جن توکھے ونیائے دنیا حاصل کئی ان کے چھا ملیو ائی جن دنیا ونیائے توکھے حاصل کیو ان ونیائے چھا ان کرے عقل مند جی ہکڑی گرج ہوندی ہے بے وقوفا جو کو لسٹ دیا ایکڑو تو وہ امام حسن علیہ الصلوۃ والسلام شام پوتا امیر شام کے دربار میں بنی ہاشم اہل بیت رسول اکرم علی ابن ابی طالب حسن حسین یہ پانچ سخاوت میں شہرت رکھن تھا امیر شام بچایو تو ماں کچھ سخاوت کیا تاکہ ماں کی خبر پہ تو اساں بھی سخی آئیں سو امام حسن علیہ السلام جی ویٹھا رہا ایترے میں امیر شام جا کچھ غلام آیا جکے کچھ شیوں کھڑی آیا کافی ستھے لہوں مولا جی سامو اچھی رکھیں امیر شام ور ایکڑو کاغذ بھی کڑیو جن تے انہوں سبنی شہن جی لسٹ ہوئی یہ شے امام حسن جی حوالے کئی تک لسٹ مولا کاغذ وٹھی ہے پچھو تو ہی چھا ہے جیسے ہی لسٹ آئے نا مال جی جی کو اسا تمہاں کی جو کو ادنو ہاں ہاں یہ بدار کو چاہے تو ماں بھی سخی ہیں مولا باہر نکتا چھو تو یہ دربار انہوں دور میں مسجد میں تھی دی मौला जो बाहर निकता था एकड़ो मौला जो को मजणा वारो दरवाजे ते मौला ये जुत्ती संभालियो बैठो मौला निकरे तो जुत्ती दिया उन देनी जुत्ती मौला वा लिस्ट को न करनी ये जो को सामान पयो खयो पे आया मौला जो या भई न खदियो बुदाणी जो चायन तो जको तू समझे तो सा घणो माल दनो आ हसन इब्न अली के यो माल असा पांजी जुत्ती खण वारन के दींदा बाबा लिस्ट हमेशा बेअकल दिंदो लिस्ट कदें भी अकलमंद न दिंदो अकलमंद अड़ी शे घुरंदो मुहब्बत का शुरू थी थे पांजे बंदगी जे इजहार ते पहुंचने का जदें महबूब पुछे तो खपई तो महबूब का भी शे घुरे ही को तो तू मौजो थी वे बस करबला में इमाम हुसैन अल्लाह तबारक व तआला का छाता करो काई शे न था करो पालन आर मिल्कियत में ही देन पालन आर ही देन पालन आर छा तू मुझो थी वन बस तमाम सो इमाम हुसैन कितनी कीमती शे दे थो लेकिन उनके बदले में इमाम हुसैन काई शय ना है गोरी अब्बास जड़ो भाव दे तो काई शय ना है गोरी अकबर जड़ो फर्जंद नो काई शय ना है गोरी कासिम जड़ो पंजो पालियल फर्जंद दनो काई शय ना है गोरी अली असगर जड़ो दनो काई शय ना है गोरी छो इन करे तो घुरंदो वो आज जी मोहब्बत अल्लाह मुहब्बत करण वारो हमेशा जेको कुछ पांजे महबूब के राह में दींदो आ वो मुहब्बत में दींदो आ बदले जे उम्मीद ते ना है तमारे सो इमाम हुसैन जो आखिरी वक्त थियो अकेला रह जिया अकेला हन खुदा का घुरन ना परनार करबला में मां तुझे राह में दियण आयो आया कुछ वठण ना आयो जो को मु वटा सब दियण आयो आया मु वटा हले बेत हैं उहे भी दियण आयो आया मु वट साथी हैं उहे भी दियण आयो आया मु वट इज्जत है वा भी दियण आयो आया भले मुझे लाश जा टुकड़ा थन जमीन ते किरे मिट्टी में मिले जेका भी मूं वटि शइ आहे सभु तुंहिंजे राह में ॾियण आहे तेसि ताईं जो पंहिंजे अहल बैत जूं चादरूं बि ॾियण आयो आहे पंहिंजे चइनि सालनि जे सकीना जूं आहूं बि ॾियण आयो आहे काई शइ वठण न आयो काई शइ हुसैन वठण न आयो हिकिड़ो जुमिलो अर्ज़ु कयां थो इमाम हुसैन आख़िरी वक़्त में रहिजी विया मौला इहो तरीक़ो त हिकु मथाई आहे जेका ख़याम जे साम्हूं हिकिड़ी मथाई आहे उते बीहनि था हिकिड़ो दफ़ो लश्कर ते हमिलो था कनि वरी थोरी देरि खां पोइ वापसि मोटी था अचनि उन मक़ाम ते ताकी अहल बैत ॾिसनि त हुसैन अञा ज़िंदा आहे असांजे हिफ़ाज़त करण वारो अञा ज़िंदा आहे उमेद ॾियण जे लाइ मौला हिकिड़ो दफ़ो मोटिया ऐं मौला महसूसु कयो त हाणे अॻियों दफ़ो जॾहिं वेंदुसि त शायदि वापसि न मोटा तंहिं करे मौला फ़ैमन जे भरिसां आया आहीं फ़ैमन जे ॿाहिरां अलविदा चई आहे भेण ज़ैनब भेण उम कुलसुम या सुकैना या फिज़त अलैकुम ना मिनी सलाम मुंहिंजो आख़िरी सलाम तव्हां सैयदा ज़ैनब जॾहिं आवाज़ु ॿुधो त मौला खे तलब कयो त ख़ैमनि में अंदरि अचो हाणे मौला जेको आहे उहो चवनि था त भेण हिन वक़्तु मुंहिंजो जिस्म जो जेको हाल आहे हर तरफ़ खां तीर एतिरा लॻल आहिनि जो ईअं न थिए जो मां ख़ैमनि में अंदरि अचां त तुंहिंजे फ़ौज जो सिपाही को ॿार शहीद न थिए, बर्दाश्त न करे सघे। सैयद ज़ैनब चयो आहे, भाउ हुसैन, जीअं तव्हांखे पंहिंजे साथियुनि ते फ़ख्रु हुयो, मूंखे बि पंहिंजे सिपाहियुनि ते फ़ख्रु। तव्हां अचो, मां ज़मानत थी ॾियां, मुंहिंजो कोई सिपाही शहीद न थियो। हुसैन आयो, अलविदा चई, मौला जॾहिं ॿाहिरि निकिता आहिनि, सैयदा सकीना अचे थी। इहो उहो मौक़ो आहे जिते असांखे मालूम थो थिए त सकीना ऐं हुसैन जो पाण में मुहबत ऐं प्यार छा आहे। सकीना साम्हूं बीहे थी सवारीअ जे, बाबा जेको बि वियो आहे वापसि न आयो। हाणे हिते मौला फरमायो आहे सकीना खे, सकीना तोखे मालूम हो मां तहजुद जे नमाज़ मां रोई, ख़ुदा खां घुरियो त पालण हार मूंखे अहिड़ी धीउ ॾे जंहिंखे मुंहिंजे सीने खां सवाइ आराम न अचे, ऐं जेसि ताईं मां उनखे न ॾिसां मूंखे आराम न अचे, पर पालण हार जॾहिं तूं छॾे त उनखे बि छॾे मां तुंहिंजी बारगाह में अचां। सकीना मुसाफ़िर जो रस्तो छॾे ॾे। सकीना जी मारिफत आहे, ॿ क़दम पोइ ते हटी अचे थी, बाबा आख़िरी सलाम, बाबा आख़िरी सलाम। ही हुसैन जेको सकीना खे सॾे अचे थो, लेकिन ख़ुदा जे बारगाह मां घुरे कुझु नथो, छो त सभु हुसैन मुहबत ख़ुदा में ॾिनो आहे, बदिले जे उमेद ते नाहे। اللهم صل على محمد وعلى آله وصحبه وسلم.